पहिले शमुएल अध्याय 27. दाविद आपल्या मनात म्हणाला, कधीतरी मी शौलाच्या हातून नाश पावेन, तर पलिष्ठांच्या मुलखात मी पळून जावे, यापेक्षा मला दुसरे काही बरे दिसत नाही. मग शौल इस्रायलाच्या अवघ्या प्रांतात आणखी माझा शोध करण्याविषयी निराश होईल आणि मी त्याच्या हातातून सुटेन. मग दाविद उठला आणि तो व त्याच्या बरोबर असलेली 600 माणसे, अशी ती माओखाचा मुलगा आखिश गथाचा राजा याकडे गेली. तेव्हा दाविद व त्याची सर्व माणसे एकेक आपल्या कुटुंबासहित गथात आखिशाजवळ राहिली. दाविदाबरोबर त्याच्या दोघी स्त्रिया इज्रेलिन अहिनवाम व पूर्वी नाबालाची पत्नी होत चल ती कर्मेलिन अबिगैल या होत्या. आणि दाविद गथास पळून गेला असे कोणी शौलाला सांगितले, मग त्याने त्याचा शोध आणखीन केला नाही. दाविद आखिशाला म्हणाला, तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणा एका नगरात मी तेथे राहावे म्हणून मला जागा दे. तुझ्या दासाने राजधानीत तुझ्याजवळ का राहावे? तेव्हा आखिशाने त्यास सिकलाग दिले. यामुळे सिकलाग आजपर्यंत यहुदाच्या राजांकडे आहे. दाविद पलिष्ठांच्या मुलखात राहिला. ते दिवस एक पूर्ण वर्ष व 4 महिने इतके होते. दाविद आणि त्याच्या लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी हल्ला करून केशुरी, गिरजी आणि अमालिकी यांच्यावर स्वाऱ्या केल्या. शुराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश आहे त्यामध्ये ही राष्ट्रे पूर्वीपासून वसली होती. दाविदाने त्या प्रांतातले पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवली नाही. मग मेंढरे, गुरे व गाढवे, उंट व वस्त्रे ही घेऊन तो आखिशाकडे परत आला. तेव्हा आखिश म्हणाला, आज तू कुणावर घाला घातलास? दाविद म्हणाला, यहुदाच्या दक्षिण प्रदेशावर व यरहमेली यांच्या दक्षिण प्रदेशावर व केनी यांच्या दक्षिण प्रदेशावर. दाविदाने गथाकडे वर्तमान आणायला पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवली नाही. त्याने म्हटले, त्यांना जिवंत ठेवले तर ते आम्हाविषयी सांगतील व म्हणतील की दाविदाने असे असे केले आहे. आणि तो पलिष्ठांच्या मुलखात राहिला. तेव्हापासून त्याची चाल अशीच होती. आखिशाने दाविदावर भरोसा ठेवून म्हटले, त्याने आपल्या इस्रायली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतले आहे, म्हणून तो सर्व काळ माझा दास होऊन राहील.